यशिया अध्याय 44. तर आता याकोबा माझ्या सेवका आणि इस्रायला ज्या मी तुला निवडले आहे तो तू माझे ऐक. ज्याने तुला निर्माण केले आणि गर्भस्थानापासून तुला घडिले, जो तुझे सहाय्य करतो तो परमेश्वर असे म्हणतो, हे याकोबा माझ्या सेवका आणि येशुरुणा ज्या तुला मी निवडले आहे तो तू भिवू नको, कारण मी तहानलेल्यांना जमिनीवर पाणी ओतीन आणि मी कोरड्या जमिनीवर प्रभाव वाहतील. मी तुझ्या संततीवर आपला आत्मा आणि तुझ्या मुलावर आपला आशीर्वाद ओतीन. पाण्याच्या प्रवाहाजवळ जसे वाळूंज तसे ते गवतामध्ये उगते. एक जण म्हणेल मी परमेश्वराचा आहे, दुसरा याकोबाचे नाव आपणास ठेवील आणि दुसरा आपल्या हातावर परमेश्वरासाठी असे लिहीन आणि त्यास इस्रायलाच्या नावाने बोलावतील. इस्रायलाचा राजा परमेश्वर तिचा उद्धारक सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मीच आरंभ आहे आणि मीच शेवट आहे आणि माझ्याशिवाय कुणी देव नाही. माझ्यासारखा कोण आहे तर त्याने जाहीर करावे आणि मला स्पष्टीकरण करावे. माझे पुरातन लोक स्थापले तेव्हापासून ज्या गोष्टी घडत आहेत व पुढे ज्या घडतील त्या त्यांनी कळवाव्या. तुम्ही भिवू नका किंवा घाबरे होऊ नका. पुरातन काळापासून मी तुला सांगितले आणि जाहीर केले नाही काय? तू माझा साक्षीदार आहे. माझ्याशिवाय तिथे कुणी देव आहे काय? तिथे कुणी दुसरा खडक नाही. मला कोणी माहीत नाही. जे कोरीव मूर्ती घडवतात ते सर्व काहीच नाहीत. ज्या गोष्टी ते आनंदित होतात त्या कवडी मोलाच्या आहेत. त्यांचे साक्षी पाहू शकत नाहीत किंवा काहीच समजत नाही आणि ते लज्जित होतील. हे देव, कुणी किंवा जी ओती मूर्ती शुल्लक आहे ती कुणी घडवली आहे? पहा, त्याचे सर्व सोबती लज्जित होतील. कारागीर तर केवळ माणसे आहेत. ते सर्व एकत्र जमून निर्णय घेऊन ते एकत्र भयभीत व लज्जित होतील. लोहार त्याच्या हत्याराने निखाऱ्यावर काम करून घडवत असतो. तो त्यास हतोड्याने आकार देतो आणि आपल्या बळकट बाहूने काम करतो. तो भुकेला होतो आणि त्याची शक्ती जाते. तो पाणी पित नाही आणि क्षीण होतो. सुतार लाकडाचे माप दोरीने रेष मारून करतो आणि गेरूने आखणी करतो. त्याच्या हत्याराने त्यास आकार देतो आणि कंपासाने त्यावर खुना करतो. ती पवित्र स्थानात राहावी म्हणून त्यास मनुष्याच्या आकाराची आकर्षक मनुष्यासारखी घडवून तयार करतो. तो आपणासाठी गंधसरू तोडतो किंवा सरू व अल्लोनाची झाडे निवडतो. तो आपणासाठी जंगलात झाडे तोडतो. तो देवदारूचे झाड लावतो, पाऊस ते वाढवतो. मग मनुष्य त्याचा उपयोग सरपणासाठी आणि स्वतःला गरम ठेवण्यासाठी करतो. होय, त्याने अग्नी पेटून आणि भाकर भाजण्यासाठी करतो. मग त्यापासून देव बनवतो आणि त्याच्या पाया पडतो. तो त्यापासून मूर्ती करतो व त्याच्या पाया पडतो. लाकडाचा एक भाग अग्नीसाठी जाळतो, त्यावर मांसाचा भाग भाजतो. तो खातो आणि तृप्त होतो. तो स्वतःला उबदार ठेवतो आणि म्हणतो, आहा, मला उब आहे, मी अग्नी पाहिला आहे. शिल्लक राहिलेल्या लाकडाचे तो देव बनवतो, आपली कोरीव प्रतिमा घडवतो. तो त्याच्यापुढे नतमस्तक होतो, पूजा करतो आणि प्रार्थना करून म्हणतो, तू माझा देव आहेस म्हणून मला वाचव. त्यांना कळत नाही किंवा त्यांना समजत नाही, कारण त्यांचे डोळे आंधळे आहेत व ते पाहू शकत नाहीत आणि त्यांच्या हृदयाला आकलन होत नाही. कुणी विचार करत नाही किंवा त्यांना नीट समजत नाही. ते म्हणतात, मी लाकडाचा एक भाग आगीत जळला. होय, मी त्याच्या निखाऱ्यावर भाकर भाजली. मी त्याच्या निखाऱ्यावर मांस भाजले व खाल्ले. आता त्याच्या दुसऱ्या भागाच्या लाकडाचा आराधनेसाठी काहीतरी ओघळ बनू काय? मी लाकडाच्या ठोकळ्याच्या पाया पडू काय? हे जसे तो जर राख खातो, त्याचे फसवलेले हृदय चुकीच्या मार्गाने नेते. तो आपल्या जीवाला वाचू शकत नाही किंवा तो म्हणत नाही, माझ्या हातात धरलेले या गोष्टी खोटे देव आहेत असे तो म्हणणार नाही. हे याकोबा आणि इस्रायला, या गोष्टीबद्दल विचार कर, कारण तू माझा सेवक आहेस. मी तुला निर्माण केले, तू माझा सेवक आहेस. हे इस्रायला, मला तुझा विसर पडणार नाही. मी तुझी बंडखोरीची कृत्ये दाट ढगाप्रमाणे आणि तुझे पाप आभाळाप्रमाणे पुसून टाकली आहेत. माझ्याकडे माघारी ये, कारण मी तुला उद्धारिले आहे. अहो आकाशांनो गायन करा, तुम्ही पृथ्वीच्या खालील अधोलोकांना आरोळी मारा. अहो पर्वतांनो व रान त्यातील सर्व झाडे गायन करा, कारण परमेश्वरने याकोबास उद्धारिले आहे आणि इस्रायलात आपले प्रताप दाखविले आहे. तुझा उद्धारक ज्याने तुला गर्भावस्थेपासून घडवले तो परमेश्वर, ज्याने सर्व काही निर्माण केले, जो एकटा आकाश पसरतो, ज्या एकट्याने पृथ्वी तयार केली, तो म्हणतो, मीच परमेश्वर आहे. व्यर्थ बोलणाऱ्यांचे शकून मी निष्फळ करतो आणि जे शकून वाचतात त्यांना कळीमा लावतो. जो मी ज्ञानाने ज्ञान मागे फिरवतो आणि त्यांचे सल्ले मूर्खपण करतो. मी परमेश्वर जो आपल्या सेवकाची घोषणा परिपूर्ण करतो आणि आपल्या दूतांचा सल्ला सिद्धीस नेणारा, जो यरुशलेम विषयी म्हणतो की ती वसवली जाईल आणि यहुदाच्या नगराविषयी म्हणतो की ती पुन्हा बांधली जातील, आणि मी त्याच्या उजाड जागेची उभारणी करीन, जो खोल समुद्राला म्हणतो आटून जा आणि मी तुझे प्रवाह सुकवीन, जो कोरेशाविषयी म्हणतो तो माझा मेंढपाळ आहे, तो माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करील, तो यरुशलेमविषयी म्हणेल ती पुन्हा बांधण्यात येईल आणि मंदिराविषयी म्हणेल तुझा पाया घातला जाईल.